गेल्या महिन्यात स्विगी नावाच्या ऑनलाईन फूड डिलिव्हरी ॲपनं एक सर्व्हे प्रसिद्ध केला. त्यात भारतातले लोक कोणता पदार्थ ऑनलाईन सर्वात जास्त मागवतात बरं, कोणती डिश सर्वात जास्त मागवत असतील बरं, तर त्याचं उत्तर आहे बिर्याणी. नाव ऐकूनच तोंडाला पाणी सुटलं की नाही. अहो, वेगवेगळ्या रूपात आपण कितीतरी वेळा बिर्याणीची लज्जतदार चव चाखली असेल, पण या बिर्याणीचा शोध कुठं लागला आणि ती भारतात कशी बरं आली याचा विचार केलाय का कधी? चला तर आज जाणून घेऊया बिर्याणीच्या शोधाची आणि प्रवासाची रंजक कथा. बिर्याणी हा शब्द ऐकूनच तुमच्यातल्या काही जणांच्या डोळ्यांसमोर बिर्याणीची प्लेट आली असेल. आज रात्रीच्या जेवणात
Sample complete. Ready to continue?